chinimandi.com podcast.
फिजीच्या शुगर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नव्या अध्यक्षपदी प्रकाशचंद, रोटोमॉल्ट ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख निदेशक प्रकाशचंद यांना शुगर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फिजीच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी दक्षिण प्रशांत विश्वविद्यालयाचे माजी कुलपती प्राध्यापक राजेश चंद यांची जागा घेतलेली आहे. प्रकाशचंद यांनी SIRFच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि लुतोका कार्यालयामध्ये सर्व विभागांचा दौरा सुद्धा केला.